फिलिप्पी करास पत्र अध्याय 2. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याचे काही भागीपण, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे एकमेकांवर सारखी प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तुमच्या चित्तवृत्ती तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती, ती तुम्हामध्येही असो.
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. इथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे.
यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकूर व वादविवाद न करिता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवसासाठी कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानितो व तुम्हा सर्वांसह आनंद करीतो. आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्यासह आनंद करा. तिमथ्याला तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. अशासाठी की तुमच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा. तुमच्या गोष्टींची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समानशील माझ्याजवळ नाही, कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही. पण त्याची प्रतीती तुम्हास आली आहे की जसे मूल बापाची सेवा करीते तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. माझे काय होणार हे समजताच त्याला रवाना करिता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मीही स्वतः लवकर येईन. तथापि एपफ्रदित माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा दूत व माझी गरज भागवून सेवा करणारा याला तुम्हाकडे परत पाठवण्याचे अगत्य वाटले, कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांसाठी हुरहुर लागून तो चिंतातूर झाला होता. त्याला खरोखरच मृत्यू येण्याजोगे दुखणे आले होते. तथापि देवाने त्याचवर दया केली. ती केवळ त्याचवर नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून मजवरही केली. यास्तव मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पाहून पुन्हा आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यावरून प्रभूमध्ये त्याचे आगत स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि आशांचा मान राखा, कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जे उणे झाले ते भरून काढावे म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.